हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागवत वर्गामध्ये। तर या ठिकाणी या अध्यायामध्ये बळी महाराजांचं आत्मसमर्पण याविषयी चर्चा सुरू आहे। तर या चर्चेमध्ये आपण पाहतोय की भगवान वामनदेवाने बळी महाराजांचं सर्वस्व हरण केलेलं आहे आणि सर्वस्व हरण केल्यानंतर या ठिकाणी भगवंत बळी महाराजांना उपदेश करतायत। तर सांगतायत की तुझं मी सर्व काही हरण केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात भगवंत बळी महाराजांना सांगतायत की तू आता सुतल लोकामध्ये जा आणि त्या ठिकाणी शांतपणे राहा आणि सर्व ऐश्वर्याचा उपभोग कर। तर या प्रकारे आपण इथं या श्लोकामध्ये पाहतोय की भगवंतांनी बळी महाराजांचं सर्व काही हरण केलं, परंतु त्याच्या बदल्यात भगवंतांनी बरंच काही बळी महाराजांना दिलं देखील। तर कधी कधी लोकांना असं वाटतं की भगवंतांनी बळी महाराजांचं सर्व काही हरण केलं, परंतु त्याच्या बदल्यात काय त्यांना केवळ बंदिस्त केलं। परंतु पुढचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामी वर्णन केलेलं आहे की भगवान ज्यावेळी एखाद्या भक्ताचं ऐश्वर हरण करतात तर त्याच्या बदल्यामध्ये त्याला कित्येक पटीने ती गोष्ट पुन्हा देतात देखील। तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण पाहतो की भागवतामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत ज्या उदाहरणामध्ये भक्ताने भगवंतांना छोट्याशा गोष्टी अर्पण केल्यात, परंतु त्याच्या बदल्यामध्ये भगवंतांनी हजारो पटींनी त्यांना ती गोष्ट दिलेली देखील आहे। तर आज आपण पाहतोय की संपूर्ण जगभरामध्ये हे कोरोना व्हायरसचं वातावरण पसरलेलं आहे आणि लोक म्हणतायत की कुठे गेले तुमचे भगवंत आता, है की नाही, भगवंत आता का रक्षण करायला येत नाहीत। तर इथं आपण पाहतो की लोक या ठिकाणी सरळ भगवंतांना काय करतायत की आज्ञा करतायत की कुठे तुमचे भगवंत आता, ठीक आहे आता येत नाहीत, म्हणजे तुम्ही पापकर्म करायची सर्व आणि पुन्हा भगवंतांना बोलवायचं आमचं रक्षण करण्यासाठी। तर अशा रीतीनं भगवंत कधी रक्षण करायला येत नाहीत। भगवंत भगवंतांचे पार्षद या जगामध्ये पाठवत असतात आणि पाठवल्यानंतर त्यांच्याद्वारे या जगातील लोकांना ते मार्गदर्शन करत असतात आणि मार्गदर्शन करताना ज्यावेळी अशी लोक असतात जी त्यांचं ऐकत नाहीत। आता भगवंतांचे पार्षद या ठिकाणी किती येतात आणि किती चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, परंतु अशी जी भौतिकवादी लोक आहेत ती कधीही त्यांचं श्रवण करत नाहीत किंवा त्यांच्या आज्ञेचं पालन करत नाहीत। त्यावेळी भगवंत काय करतात, त्यांचा एक पार्षद कोरोनासारखा पाठवतात। तर ज्यावेळी या भौतिक जगातली भौतिकवादी लोक भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या आज्ञेचं पालन करत नाहीत त्यावेळेला भगवंतांना त्यांचं एक शस्त्र सोडावं लागतं। तर तसं हे एक शस्त्र आहे आणि ते शस्त्र भगवंतांनी सोडलेलं आहे आणि त्या शस्त्राद्वारे भगवंत सर्व काम करून घेतात। अशा या भौतिकवादी लोकांच्या आपण पाहतो की या जगामध्ये जी काही लोक इथे अनेक प्रकारच्या पापकर्मामध्ये संलग्न झालेले आणि अशा लोकांना सांगण्यासाठी भगवंत स्वतः येत नाहीत। कलियुगामध्ये आपण पाहतो की एवढं पापकर्म वाढत चाललंय, लोकांना असं वाटतं की धर्माला एवढी ग्लानी होत चालली आणि भगवंत का प्रकट होत नाहीत। तर भगवंत अशा छोट्या मोठ्या असुरांना मारण्यासाठी स्वतः प्रकट होत नाहीत, भगवंत एक छोटासा पार्टिकल आपला पाठवतात आणि त्याद्वारे हे सर्व काम करून घेतात। तर आपण पाहतोय की या कोरोना व्हायरसमुळे कशा प्रकारे संपूर्ण जगभरामध्ये हाहाकार पसरत चाललेला आहे आणि आपण पाहतोय की मोठमोठे देश आहेत, आज अमेरिका आहे, रशिया आहे, इस्रायल आहे, जपान आहे, ही सर्व जे काही देश आहेत हे सर्व देश या व्हायरस पुढे झुकलेले आहेत एका दृष्टीने पाहिलं तर, है की नाही। आता आपण पाहतो की इस्रायल हा जो देश आहे तो सर्व जगभरामध्ये शस्त्रास्त्राचा साठा असणारा सर्वात मोठा देश आहे, अत्याधुनिक यंत्रणा त्यांच्याकडे आहे, अमेरिकेकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे, जपानकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे, परंतु ही लोक आता काय करू शकतात, काय करू शकत नाहीत। तर आता त्यांची ती वेपन्स वापरू शकतात का इथं, नाहीत वापरू शकत। तर भगवंतांची इच्छा आहे की सर्वांनी भगवंतांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, शास्त्रांच्या आदेशांचं लोकांनी पालन केलं पाहिजे, परंतु त्या आदेशांचं लोक ज्यावेळी पालन करत नाहीत त्यावेळी या प्रकारच्या गोष्टी जगामध्ये घडत राहतात आणि भगवंत या प्रकारे या गोष्टी करत असतात. भगवंत भारत भूमीवर प्रकट होतात, परंतु भगवंतांचे पार्षद चायनासारख्या देशामध्ये प्रकट होतात. आणि हे पार्षद सर्व जगभरामध्ये फिरून सर्वत्र हाहाकार माजवू शकतात. आता आपण पाहू शकतो की हा जो पार्टिकल आहे आपल्याला डोळ्यांनी पण दिसू शकत नाही, है की नाही? डोळ्यांनी दिसू शकत नाही, परंतु त्याचा जो संसर्ग आहे हा इतका भयानक होत चाललेला आहे हे आपल्यालाच पाहायला मिळतं. जगामध्ये चीन एक नंबरला होता, परंतु आता अमेरिका एक नंबरला पोहोचलेला आहे. 1,00,000 पेशंट कोरोनाचे झालेले आहेत अमेरिकेमध्ये. आता त्याच्यानंतर 2 नंबर चायना आहे, त्याच्यानंतर 3 नंबर इटली आहे. इटली तर जगामध्ये 2 नंबरचं राष्ट्र समजलं जातं मेडिकल फॅसिलिटी पुरवण्यामध्ये. म्हणजे की मेडिकल सायन्समध्ये अतिशय प्रगत असणारं राष्ट्र म्हणजे इटली आहे. परंतु इटली सारख्या देशाने सुद्धा काय केलेलं आहे, या व्हायरसच्या पुढं आपले दोन्ही हात वरती केलेले आहेत, शरणागती घेतलेली आहे त्यांनी कोरोनाच्या पुढं, है की नाही? तर आपण पाहतो की कोरोना हा जो व्हायरस आहे तो जगातील सर्व लोकांना हे सांगतोय की माझ्या पुढं तुम्हाला शरणागतीच घ्यावी लागेल, दुसरा कुठला मार्ग नाही. जसं आपण पाहतो की महाभारताच्या युद्धामध्ये अश्वत्थामेनी ज्यावेळी ब्रह्मास्त्र सोडलं 5 पांडवांना मारण्यासाठी, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण 5 पांडवांना म्हटले की तुम्ही सर्वांनी या ब्रह्मास्त्राच्या पुढे नतमस्तक व्हा. आणि त्यापैकी आपण पाहतो की अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर हे सगळे नतमस्तक झाले, परंतु भीमसेन मात्र छाती काढूनच उभे होते. तसं अमेरिका, इटली हे सर्व देश छाती काढून उभे आहेत, येऊ द्या कोरोना काय आमचं बिघडवतोय, परंतु कोरोनाने सगळं बिघडवलेलं आहे त्यांचं आता. तर भगवान श्रीकृष्ण त्यावेळी भीमसेनजींना म्हटले की अरे या ब्रह्मास्त्राच्या पुढे शरणागती घेणं हाच एक उपाय आहे, तू शरणागती घ्यायच्या पुढं. चार चौघांनी शरणागती घेतली, परंतु भीमसेनजी मात्र शरणागती घ्यायला तयार नव्हते. शेवटी भगवान श्रीकृष्णांनी त्याचं डोकं पकडलं आणि त्याला खाली वाकवलं, म्हटलं की आता झुक इथं याच्या पुढं, जर झुकलं नाही तर तुझं पण डोकं उडलीच. तर सर्वांना भगवान श्रीकृष्णाने झुकायला लावलं. तसं कोरोना पण सांगतोय की माझ्या पुढे झुकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. झुकणं म्हणजे काय? लॉकडाऊन करणं. शरणागती घेणं म्हणजे काय? श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रोज अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्षिष्यामि मा शुच. तसं कोरोना पण सांगतोय, लॉकडाऊन केल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. आणि आपण पाहतो की मोठमोठे देश आहेत यांनी अजूनपर्यंत लॉकडाऊन केलेलं नसल्यामुळं त्या ठिकाणी हा जो संसर्ग आहे तो वाढत चाललेला आहे. आणि शेवटी त्यांच्या पुढे एकच पर्याय आता राहिलेला आहे, तो म्हणजे लॉकडाऊनचा पर्याय. आणि आपले मोदी साहेब एवढे हुशार आहेत, त्यांनी जास्त वेळ घालवला नाही याच्यामध्ये. त्यांनी ही फिलॉसॉफीच वापरलेली आहे अश्वत्थामेची. अश्वत्थामेने ब्रह्मास्त्र सोडलं, 5 पांडव नतमस्तक झाले. मोदी साहेब म्हटले की इथं नतमस्तक झाल्याशिवाय काय पर्याय नाही. त्यांनी लगेच पटकन शरणागती घेतली, सगळा देश बंद करून टाकलेला आहे. पण जी लोक लॉकडाऊन करत नाहीत त्या देशामध्ये खूप मोठी समस्या वाढत चाललेली आहे. आणि आज आपण पाहतो की या घडीला 6,00,000 पेशंट संपूर्ण जगभरामध्ये झालेले आहेत. आणि हा कोरोना मला असं वाटतंय की प्रत्येक देशाला झुकवणार आहे. झुकवणार म्हणजे की सर्व गोष्टी बंद करायला लावणार आहे. म्हणजे की भगवंत येतात आणि सांगतात की अरे बाबा, 4 नियमांचं पालन करा, 16 माळा जप करा, शास्त्रध्यान करा. लोक भगवंतांचं ऐकत नाहीत. भगवंत त्यांचे पार्षद पाठवतात, प्रभुवादांसारखे पार्षद आहेत किंवा रामानुचार्य आहेत, निंबारकाचार्य, विष्णू स्वामी आहेत, हे सगळे आचार्य पाठवले तरी पण लोकांनी ऐकलेलं नाही. परंतु आता भगवंतांनी ठरवलं की आता एक शेवटचा पार्षद आपण पाठवूया या कलियुगातल्या लोकांना, तो म्हणजे हा कोरोना व्हायरस. आता हा व्हायरस पाठवल्यामुळं लॉकडाऊन सगळीकडे झालेलं आहे आणि नॅचरलीच लोकांना 4 नियमांचं पालन करावं लागतंय आता. तर साताऱ्यामध्ये मी होतो, त्यावेळी तिथं लोक म्हटले की प्रभूजी, कोंबडी आता 3 रुपये किलोनी चाललेली आहे. कुणी मांसाहार करत नाही, मासे खात नाही, मच्छी खात नाही, त्याच्यामुळे सगळे प्राणी पण आता सुखावलेले आहेत कमीत कमी 21 दिवसासाठी तरी. 21 दिवस ह्या प्राण्यांना शांतता आहे. आणि आता पुण्यामध्ये छाती काढून फिरणार जो माणूस आहे, त्या ठिकाणी आता कुत्री, म्हशी, गाई सगळे छाती काढून फिरतात, आता तरी आम्हाला मुक्ती मिळाली. बिंदासपणे मोठ्या मोठ्या रस्त्यावरती आता हे प्राणी सगळे फिरतात आणि विचार करतात की आम्हाला आता शांतता मिळाली बाबा ह्या माणसामुळं. कमीत कमी 21 दिवसामध्ये ही 4 प्रकारची तरी पापं होणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली तर आता पोल्युशन कमी झालेलं आहे. संपूर्ण जगभरामध्ये जे काही पोल्युशनचा रेट होता तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे जी साधक प्राणायाम चांगला करतायत त्यांनी आता जास्त चांगल्या पद्धतीने हा प्राणायाम करा. 21 दिवसासाठी तुम्हाला शुद्ध हवा मिळणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा यांच्या उच्चपदी सुरू होणार आहेत. त्याच्याआधी आपलं आरोग्य चांगलं ठेवून प्राणायाम करून शरीर सुदृढ करू शकतो. तर मांसाहार करण्याचं प्रमाण लोकांचं कमी झालेलं आहे. दारू प्यायचं प्रमाण बी कमी झालं. आता इतकं लॉकडाऊन झालेलं आहे तरी पण लोक आज बाहेर टू व्हीलरवरती फिरतात. परवा एक मी व्हिडिओ पाहिला, पोलिसांनी 2 लोकांना पकडलं. पहिल्यांदा पोलीस आता काय करतात, 2 ठोके टाकतात कमरेमध्ये. विचारलं कुठं बाहेर गेलेला, तर त्यांच्याकडे एवढी मोठी पिशवी सापडली. काय आणली पिशवीत, तर त्या पिशवीमध्ये सगळ्या दारूच्या बाटल्या होत्या. एवढं लॉकडाऊन झालेलं आहे तरी पण लोक दारू प्यायची सोडत नाहीत. पण कोरोनाची एवढी कृपा झालेली आहे, एवढी कोरोना झालेली आहे की लोकांना आता जबरदस्ती दारू पण प्यायची बंद करावी लागलेली आहे. एक महाशय तर तंबाखू खाण्यासाठी बाहेर पडले होते. पोलिसांचे रट्टे मिळाले, कशासाठी बाहेर पडलेलं आहे, नाही साहेब तंबाखू खायची तलाब झाली म्हणून जरा बाहेर पडलो. तर आता तंबाखू खायची म्हटली तरी पण कंबरड्यात 4 ठिकाणी पडल्याशिवाय तंबाखू खायला मिळत नाही. आणि खूप चांगले चांगले व्हिडिओ लोक पाठवतात. करोनाची लस जर फुकट पाहिजे असेल तर रस्त्यावर फिरा आणि ती लस कुठे मिळते, कंबरड्यात मिळते. तर अशी ही लस आहे जी करोनाने मोफत आणलेली आहे, घ्यायची असेल तर बाहेर पडू शकता, आहे की नाही. तर आपण पाहतो की पाप कर्माचा परिणाम प्रभाव जो आहे तो कमी झालेला आहे. मी गोपालकृष्ण महाराजांचं प्रवचन ऐकत होतो, त्यानंतर भक्ती विकास महाराजांचं पण प्रवचन ऐकत होतो. ते म्हणतात की कोरोना व्हायरस की जे, अरे म्हटलं हे भक्त आपले असं कसं काय म्हणतात. पण मी ऐकल्यानंतर मला लक्षात आलं की खरंच कोरोना व्हायरस की जे असं काय म्हणतात हे. कारण हा व्हायरस आल्यामुळं सगळ्यात मोठी गोष्ट पोल्युशन कमी झालेलं आहे, मांसाहार कमी झालेला आहे, त्याच्यामुळं अनेक पशु पक्षींचं रक्षण झालंय, जीवनाचं रक्षण झालेलं आहे. जुगार, लॉटरी खेळणं, मटका खेळणं यासाठी लोक बाहेर पडायची, ते सगळं बंद झालेलं आहे. आता घरातली घरातच खेळा 4 लोकांच्या मध्ये, है की नाही. तिथं काय पैशाला डाव तर लावू शकत नाही. आता घरात कोणाबर पैशावर खेळणार. तर जुटका लॉटरी जुगार हे सगळं बंद झालेलं आहे. नशा पण बंद झाली, सिगरेटची पाकिटं, तंबाखू, त्यानंतर दारू या गोष्टी खरेदी करायचं तर अवघड झालंय कारण सगळी दुकानं बंद पडलेली आहेत. त्याच्यामुळे हे 4ही नियम लोकांना आता जबरदस्तीने पालन करावे लागत आहेत, आहे की नाही. तर या प्रकारे आपण पाहतोय की हा जो परिणाम आहे तो एका दृष्टीने चांगला आहे. भक्ताच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हा जो परिणाम झालेला आहे तो एका दृष्टीने चांगला आहे. आता भक्त काय करतील या वेळेमध्ये, आता 21 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे. भक्ताचा दृष्टिकोन काय असला पाहिजे याच्यामध्ये. आता सर्वच भक्तांना घरामध्ये राहावं लागतंय, मंदिरामध्ये प्रवेश नाही, त्यांची भक्ती विरहामध्ये सुरू झालेली आहे. आता एवढ्या दिवस सेवा केली त्या सेवेचं फळ भगवानाने काय दिलं भक्तांना, विरह प्रेम. काल एक भक्त मला सांगत होते, अहो प्रभूजी भगवंताने सेवा मिळत नाही, डोळ्यात अश्रू यायला लागलेत. बघा भगवंताने गिफ्ट दिली की नाही त्यांना. रोज जवळजवळ राहिल्यामुळे काय होतं, ते प्रेम आहे की नाही ते विकसित होत नाही. ज्यावेळी व्यक्ती लांब राहतो, तुटक राहतो की नाही भगवंतांपासून, त्यावेळी ते प्रेम पण वाढतं. आणि ज्यावेळी मंदिरं सगळी ओपन होतील त्यावेळी भक्तांची रांग लागेल मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि त्यावेळेला ते जे विरह भाव निर्माण झालेला आहे की नाही त्याचा अनुभव लोकांना मिळेल. तर ही एका दृष्टीने चांगली पण गोष्ट आहे. की आता मी तर पाहतो की 40-45 वर्षामध्ये असा कधीच प्रसंग घडला नव्हता. आणि आम्ही फुल टाइम झाल्यापासून 15 वर्ष बघतोय की सगळी मंदिरं फुल, ब्रह्मचाऱ्यांना सुद्धा इकडे तिकडे फिरायचं म्हटलं तरी विचार करून फिरायला लागायचं. पण आज आमचे ब्रह्मचारी मंदिरामध्ये गुरुपूजा मंगल आरती करताना मंदिराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन डान्स करतात. एवढी मोकळी ब्रह्मचाऱ्यांना मिळालेली इकडं. आणि ब्रह्मचारी आनंद उत्सव साजरा करतायत. तर हा जो आनंद आहे तो कोरोनाच्या कृपेमुळे मिळालेला आहे. कोरोना जर आला नसता तर आमचे ब्रह्मचारी पण मंदिरामध्ये राहिले नसते, एक त्या कोपऱ्यामध्ये, एक ह्या कोपऱ्यामध्ये, एक त्या कोपऱ्यामध्ये. तर कोरोनामुळे ब्रह्मचाऱ्यांना भगवत ऐकायची पण संधी मिळालेली आहे. आता जसा कोरोनाचा प्रकोप सुरू झाला, 21 दिवसाची सुट्टी जाहीर झाली, ब्रह्मचारी लगेच ठरलो की भगवत आपण शिकूया सगळे मिळून. सगळे ब्रह्मचारी आता काय होतात, भगवत ऐकायसाठी येतात. कोरोना नसर भगवत आपण ऐकली असते का, मी पण नसते ऐकली. तर ही जी कृपा आहे ती या प्रकारे या कोरोनामुळे मिळालेली आहे. तर भक्ताचा जो दृष्टिकोन आहे तो या प्रकारचा आहे. आणि जी लोक आता मंदिरामध्ये येऊ शकत नाहीत त्यांनी याचा आपण आपल्या जीवनामध्ये कसा काय फायदा उठवू शकतो. तर आता मोदींनी सांगितलंय घराच्या बाहेर पडायचं नाही, कारण ती लक्ष्मण रेषा आहे. आता लक्ष्मण रेषेला स्पर्श केला की चटका बसणार, म्हणजे की थोडक्यात टिकारणी मिळणार का मराठीमध्ये. त्याच्यामुळे लक्ष्मण रेषेच्या आत राहायचं आणि आत राहून काय करायचं, आत राहून नामस्मरण जास्ती करायचं. कारण भगवंतांची एवढी सेवा गृहस्थ भक्तांनी केलेली आहे त्याचं हे फळ भगवंतांनी त्यांना दिलेलं आहे. आता काय, आता श्रवण कीर्तन करा. एवढी सेवा केली 15 वर्ष 20 वर्ष, आता काय करा, श्रवण कीर्तन करा घरामध्ये बसून. रोज 16 माळा करत होता, आता थोडासा जप वाढवा. 16 माळा करत होता, 32 माळा करू शकता. कधी भागवतम उघडलं नसेल, चैतन्यचरितम उघडलं नसेल, तर आता ही एक गोल्डन संधी आहे, भागवत उघडा आता, आहे की नाही. काही भक्तांनी घरामध्ये नुसती बॉक्स नेऊन ठेवलेले आहेत, चैतन्य चरितामृत भागवतम. आता ही भागवतम फोडण्याची वेळ आलेली आहे. आता हे भागवतम उघडा आणि घरामध्ये बसून वाचन करा, जेणेकरून काय होईल त्याच्यामध्ये रुची आहे की नाही ती आता जागृत होईल. आणि सगळं वाचून झालं की मग मंदिरचं गेट उघडणार आहे, भगवान तुमचं स्वागत करतील नंतर. नाही आला बाबा माझा भक्त, भागवत सगळं वाचून आलेलं आहे, आता सेवा चांगली करल. सीसी वाचून आलेलं आहे, आता चांगली सेवा करल, आहे की नाही. तर भक्तांनी ही अशी जी संधी आहे याचा आपण लाभ घेतला पाहिजे. तर भगवंतांनी एक प्रकारची ही गिफ्ट सर्व भक्तांना ऑफर केलेली आहे, असं स्वीकार करून आपण काय केलं पाहिजे, या गोष्टीला घेतलं पाहिजे. आता आपण पाहतो की भगवंत ज्यावेळी एखाद्या भक्ताचं हरण करतात त्यावेळी भगवंत त्याला मोठ्या मात्रेमध्ये अर्पण पण करतात. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, भगवंत काय आपल्याकडून जास्त अपेक्षित करत नाहीत. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती तदम भक्ती परोतम अश्नामी प्रयतात्मना. अगदी पान फूल फळ पाणी जरी भगवंतांना आपण अर्पण केलं तरी पण भगवंत त्या गोष्टीने काय होत असतात, प्रसन्न होत असतात. आपण पाहतो की वृंदावनामध्ये जी फळवाली होती श्रीकृष्णांना तिने केवळ फळं अर्पण केली, फळं अर्पण केली आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण पाहतो की भगवंतांनी तिची जी टोकरी आहे ती हिरे माणिक मोत्यांनी भरली. केवळ तेवढंच दिलं नाही भगवंतांनी, हिरे माणिक मोती तर ही जी गोष्ट आहे ही काय आहे, भौतिक गोष्ट आहे. ही गोष्ट त्या व्यक्तीला कायमस्वरूपी समाधान मिळवून देणारी नाहीये. परंतु भगवंतांनी ज्यावेळी त्या फळवालीने ज्यावेळी भगवंतांना सौंदर्य पाहिलं बाळ रूपामधलं त्यावेळी ती इतकी इतकी त्या सौंदर्याकडे आकर्षित झाली, ती विचार करू लागली की मला या घरामध्ये रोज येऊन फळं दिली पाहिजेत. त्या दिवशी ती जंगलामध्ये अनेक वेळा गेली, फळं तुलली आणि त्या बाळकृष्णाला देऊ लागली. ती एकदा भगवंतान सौंदर्य पाहून संतुष्ट झाली नाही, 1, 2, 3, 4, 5, 10, 15 वेळा जाऊन तिने फळं तोडली, वनामधून घेऊन आली, भगवंतांना दिली आणि ती भगवंतान सौंदर्य पाहून ती पूर्ण तृप्त झाली. आणि मग घरी जाताना तिने पाहिलं की आपली टोपली ही भरलेली आहे गच्च हिऱ्या माणिक मोत्यांनी. पण ती त्या हिऱ्या माणिक मोत्याकडे आकर्षित झाली नाही, त्यावेळी ती म्हटली की आजचा जो माझा धंदा आहे की नाही हा खऱ्या अर्थानं सक्सेस झालेला, यशस्वी झालेला आहे. कसा यशस्वी झालेला आहे, कारण मला जे भगवंतान सौंदर्य बघायला मिळालं आज त्या सौंदर्यामुळं काय झालेलं आहे, माझा जीवन पूर्णपणे तृप्त झालेलं आहे. तर भगवंत या प्रकारे पूर्ण तृप्ती त्या भक्ताला अर्पण करतात. तर आपण पाहतोय की इथं भगवंतांनी बळी महाराजांना सुतल लोक दिलं, परंतु त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ गोष्ट म्हणजे काय, तर बळी महाराजांच्या हृदयामध्ये संतुष्टी प्रदान झाली. आणि आपण पाहतो की गौरलीलेमध्ये अशा अनेक कथा आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहतो श्रीधर कोलावेच्यांचं उदाहरण. इतका गरीब भक्त भौतिक दृष्टिकोनातून खूप गरीब होते आणि काय व्यवसाय करत होते, केवळ केळीची पानं विक्री करणं. आता बंगालमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीच्या घरासमोर केळीची झाड आहेत, कोणाला केळीची पानाची तशी जर पाहिलं तर गरज नाही. परंतु तरी सुद्धा चैतन्य महाप्रभू केळीची पानं खरेदी करण्यासाठी श्रीधर कोलावेच्याकडे जायचे आणि त्यांच्याकडून ती पानं खरेदी करायची. आणि ज्यावेळी महाप्रकाश लीलेचं आयोजन भक्त करतात त्यावेळी गौरांग महाप्रभू सगळ्या पार्षदांना म्हणतात की तुम्ही जा आणि श्रीधर कोलावेच्यांना बोलून आणा. भक्तांना हे माहीत नसते की श्रीधर कोलावेचे कोण आहेत. आणि मग भक्त बाजारामध्ये जातात, गौरांग महाप्रभूंनी सांगितलं असतं या ठिकाणी तुम्हाला हरिनामाचा आवाज ऐकायला येईल, त्या ठिकाणी तो माझा भक्त असेल. भक्त जातात त्यांना म्हणतात की तुम्हाला महाप्रभूंनी बोलवलेलं आहे. आणि बोलवल्यानंतर श्रीधर कोलावेच्या गौरांग महाप्रभूच्या समोर उभे राहतात आणि महाप्रभू म्हणतात की हे श्रीधर काय मागायचं ते माग माझ्याकडे, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. त्यावेळी श्रीधर कोलावेच्या गौरांग महाप्रभूंच्याकडं कुठलीही गोष्ट मागू शकली असती. अगदी त्रिभुवनाचं राज्य जरी मागितलं असतं तरी पण चैतन्य महाप्रभूंनी श्रीधर कोलावेच्या त्यावेळेला अर्पण केलं असतं. परंतु श्रीधर खोलावेच्यांनी मागितलं का काही? काही मागितलं. ते म्हटले की केवळ तुम्ही मला एकच वरदान द्या. कोणतं? माझ्या दुकानावर या आणि येऊन तुम्ही केळीची पानं माझ्याकडे मागा आणि मागताना बार्गेनिंग करा. म्हणजे की एक रुपयाचं पान असेल तर तुम्ही ते काय करा, चारानेमध्ये, दहा पैशामध्ये, पाच पैशामध्ये मागा आणि ते मागताना जो मला आनंद येतोय की नाही तो आनंद या ब्रह्मांडामध्ये पण मला प्राप्त होणार नाही. तर भगवंत अशा गोष्टी आपल्या भक्तांना अर्पण करतात. आता रामनवमी जवळ येते, आपण पाहिलं की रामायणामध्ये जटायूनी ज्यावेळी सीतामातेचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जटायू हे पूर्णपणे अपयशी झाले, आहे की नाही. आता जे भौतिकवादी लोक आहेत ते विचार करतील की काय जटायूला मिळालं याच्यामध्ये, आहे की नाही. जटायूनी सीतामातेचं रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं. भौतिकवादी व्यक्ती विचार करले की जटायू पूर्णपणे अपयशी झालेले आहे की नाही, पूर्णपणे हार पत्करावी लागली. परंतु भक्ताचा दृष्टिकोन कसा आहे, भक्त जर त्या प्रसंगाकडे पाहू लागला तर भक्त विचार करेल की जटायू या प्रसंगामध्ये जरी अपयशी झालेला बाह्यात खरी तरी पण खऱ्या अर्थाने त्यांनी यश प्राप्त केलेले आहे. भगवंतांच्या सेवेमध्ये तो मृत्यू पावलेला आहे आणि हेच त्याचं खरं यश आहे. समजा जटायू त्या ठिकाणी ही सेवा करण्यासाठी गेला नसता आणि आयुष्यभर तो जीवन जगला असता, त्या जीवन जगण्याला काय अर्थ होता का? काही अर्थ नव्हता. परंतु जटायू या ठिकाणी रावणावर युद्ध करत करत त्या ठिकाणी मृत पावला आणि मृत पावला हेच त्याचं खऱ्या अर्थाने यश होतं. आणि आपण पाहतो की दशरथ महाराजांचा मृत्यू झाला आणि इथं जटायूचा पण मृत्यू झाला. परंतु ग्लोरियस डेथ जी आहे ही कोणाची झाली खऱ्या अर्थानं? जटायूची झाली. दशरथ महाराज हे प्रभू रामचंद्रांचे पिता होते, परंतु दशरथ महाराजांना सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर प्राण सोडण्याचं भाग्य नाही मिळालं. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की जटायू एक पक्षी असून, एका पक्ष्याच्या शरीरामध्ये असून सुद्धा या जटायूला प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर प्राण सोडण्याची संधी मिळाली. अजून कुठलं भाग्य पाहिजे? तर प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांना जी काही गोष्ट दिली नाही ती गोष्ट एका पक्षाला दिली. तर हे आपल्याला प्रसंग म्हणून पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहतो शबरीच्या हातून प्रभू रामचंद्रांनी बोरं स्वीकार केली, उष्टी बोरं स्वीकार केली. पण त्या बदल्यात प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेला काय दिलं? तर शबरी मातेला सर्वोच्च स्थान प्रदान केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भगवत प्रेमाची प्राप्ती शबरीला झाली. तर ज्यावेळी प्रभू रामचंद्र हे किष्किंधा क्षेत्रामध्ये येतात आणि आल्यानंतर सर्व वानरांच्या सहाय्याने तयारी करत असतात की आपल्याला लंकेवरती आक्रमण करायचंय, रावणावर युद्ध करायचे आणि सीतेचं रक्षण करायचंय. आणि ही सर्व तयारी करत असताना आपण पाहतो की विभीषण हे प्रभू रामचंद्रांची शरणागती घ्यायला येतात. शरणागती घ्यायला आल्यानंतर प्रभू रामचंद्र विभीषणांना शरणागती देतात आणि केवळ शरणागतीच देत नाहीत, शरणागत झाल्याबरोबर रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात की आता विभीषणाच्या राज्याभिषेकाची तयारी करा, इथं आपण त्याचा अभिषेक करूया. सुग्रीवाच्या मनामध्ये शंका निर्माण होते की काय भगवंत असं कसं काय करतायत. रावणाचा पराभव झाल्यानंतर आपल्याला विभीषणाचा काय करायचं, राज्याभिषेक करायचंय, आत्ताच तुम्ही त्याचा राज्याभिषेक करताय. तर रामचंद्र म्हणले की विभीषणाचा राज्याभिषेक आपण आत्ताच करूया, कारण आपण लंकेवरती आक्रमण करणार आहे, रावणाचा पराभव करणार आहे. त्यावेळी सुग्रीव त्या ठिकाणी रामचंद्रांच्या समोर एक प्रश्न उपस्थित करतो. तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही विभीषणाचा राज्याभिषेक केला आता, पण जर समजा रावण तुमची शरणागती घ्यायला आला तर तुम्ही काय करला आता? या ठिकाणी तुम्ही तर जाहीर केलं की विभीषणाला मी काय केलं, तर लंकेचा राजा बनवलेला आहे आता. पण समजा रावणाने शरणागती घेतली तर? कारण प्रभू रामचंद्र सुग्रीवाला अगोदर म्हटलेले असतात की भगवंता तुम्ही विभीषणाला शरणागती देताय, परंतु हा तर रावणाचा भाव आहे आणि भाऊ असल्यामुळे तो गुप्त रूपाने या ठिकाणी आला असेल आणि काहीतरी षडयंत्र करू शकतो. तर त्यावेळी रामचंद्र म्हणतात की अरे विभीषणाने शरणागती घेतली आणि आपल्याला याला शरणागती देणं आपलं कर्तव्य आहे. त्यावेळी रामचंद्र म्हणतात की एवढंच काय, रावण जरी आता या ठिकाणी माझी शरणागती घ्यायला आला तरी मी त्याला पण शरणागती प्रदान करेल. तर हा प्रश्न सुग्रीव काय करतो, रामचंद्रांसमोर उपस्थित करतो, म्हणतो की तुम्ही आता विभीषणाचा राज्याभिषेक केलेला आहे ठीक आहे, परंतु रावणाने शरणागती घेतली तर आता काय करणार तुम्ही? तर त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणतात की मी विभीषणाला घोषित केलेला लंकेचा राजा तो होईल आणि जर रावणाने माझी शरणागती घेतली तर मी त्याला काय करेन, अयोध्येचा राजा बनवीन. त्यावेळी सुग्रीव म्हणतो की मग तुम्ही कुठं राजे करणार? तर रामचंद्र म्हणतात की मी कुठेही राज्यकारभार करणार नाही, मी विभीषणाची आणि रावणाची दोघांची मिळून सेवा करीन. तर हा भगवंतांचा भाव आहे. तर त्यामुळं कधी कधी लोकांना असं वाटतं की अरे भगवंत सर्व हरण करतात पण त्याच्या बदल्यात काय देतात की नाहीत. तर भगवंतांनी या ठिकाणी आपण पाहतोय की बळी महाराजांना सुतल लोकांचं राज्य दिलं आणि रामायणामध्ये विभीषणाला लंकेचा राजा घोषित केलं आणि त्याच्यासोबत रावण सूर्यवाला म्हणतात की जर रावणाने माझी शरणागती घेतली तर मी रावणाला अयोध्येचा राजा बनवीन आणि मी काय करीन, मी दोघांची सेवा करीन. सूर्य पुढे पण प्रश्न विचारतो, म्हणतो की भरताचं काय. प्रभू रामचंद्र म्हणतात की भरताला मी वैकुंठाचं राज्य देईन सगळं, पण मी सगळ्यांची सेवा करीन. तर हा भगवंतांचा जो मूड आहे की नाही तो आपण या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला हा मूड भगवंतांचा समजला तर आपल्याला कळेल की भगवंत हे किती उदारमतवादी आहेत. भगवंतांना कुठल्याही गोष्टींचा भोग करण्याची इच्छा नाही आहे. भगवंतांना इच्छा हीच आहे की माझ्या भक्तांनी खऱ्या अर्थानं काय केला पाहिजे, सर्व जो काय उपभोग घेतला पाहिजे. आणि भगवंतांचा मूड हा आहे की मी या सर्व भक्तांची सेवा केली पाहिजे. आपण पाहतो की कृष्णलीलेमध्ये गोपींचा मूड देखील आपण पाहतो. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांचं डोकं दुखू लागलं त्यावेळी नारद मुनी भगवंतांकडे गेले आणि म्हटले की काय भगवंत झालंय. तर भगवान म्हटले खूप डोकं दुखायला लागलेलं आहे, मग काय तुम्ही औषधोपचार केला नाही का. तर भगवान म्हटले की अरे याच्यावर केवळ एकच औषध आहे, ते म्हणजे कोणतं, भक्तांच्या चरणांची धूळ. असं म्हटल्याबरोबर नारद मुनी म्हटले की भक्तांच्या चरणाची धूळ. आता नारद मुनी तर महान भक्त आहेत, पण नारद मुनी स्वतः चरणाची धूळ दिली का भगवंतांना, नाही दिली. मग भगवंत म्हटले की जा तू भक्तांच्या चरणाची धूळ घेऊन ये तर मग माझं डोकं राहील. मग नारद मुनी मोठमोठ्या भक्तांच्याकडे गेले, ब्रह्माजींच्याकडे गेले, शिवजींच्याकडे गेले, पांडवांच्याकडे गेले आणि म्हटले की भगवंताचं डोकं खूप दुखू लागलेलं आहे, चरणांची धूळ द्या कोणीतरी. पण कुठलाही भक्त तयार झाला नाही. नारद मुनी हाताश होऊन भगवंताकडे गेले, म्हटले की भगवंता कुठलाही भक्त त्याच्या चरणाने धूळ द्यायला तयार नाही. सगळे विचार हाच करतात की जर मी माझ्या चरणाने धूळ दिली तर मला नरकामध्ये जावं लागेल. भगवान म्हटले की तू वृंदावनामध्ये जा, त्या ठिकाणी माझे भक्त आहेत, गोपी आहेत, तिथं जा, तुला त्या ठिकाणी चरणाची धूळ मिळू शकेल. नारद मुनी लगेच वृंदावनामध्ये आले आणि गोपींना म्हटले की भगवंतांचं डोकं खूप दुखू लागलेलं आहे आणि त्याच्यावरती केवळ एकच औषध आहे आणि ते औषध कोणतं आहे, भक्तांची चरणधूळ. मी अनेक भक्तांच्याकडे गेलो परंतु कुणीही धूळ दिली नाही, शेवटी भगवंतांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, काय तुम्ही चरणाने धूळ द्याल का. तर गोपी लगेच वृंदावनाच्या धुळीमध्ये जातात, आपले पाय त्या धुळीमध्ये बुडवतात आणि ती सगळी धूळ एवढी एवढा डबा भरून नारद मुनी देतात. आणि नारद मुनी म्हणतात की अहो तुम्हाला याचा परिणाम माहितीये का, काय परिणाम काय, तर तुम्हाला शाश्वत काळासाठी नरकात राहावं लागेल. ते गोपी काय म्हटल्या, गोपी म्हटल्या की भगवंतांचं डोकं एका क्षणासाठी जरी दुखायचं थांबलं तर आम्ही शाश्वत नरकामध्ये जायला तयार आहे. काय, एका क्षणासाठी जरी भगवंतांचं डोकं राहत असेल तर आम्ही शाश्वत काळासाठी नरकात जायला तयार आहे, पाहिजे तेवढी धूळ आमच्या चरणात तुम्ही घेऊन जा. त्यावेळी नारद मुनींना समजलं की गोपींचा मूड काय, गोपींचा भाव काय. तर भक्ताचा हा भाव असतो आणि म्हणून भगवंतांना सर्वात प्रिय जे आहे ते कोण आहे, तर वृंदावनातील ब्रजवासी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्व ज्या गोपी आहेत या सर्वांना प्रिय आहेत. तर म्हणून भगवंतांना जर आपण एखादी गोष्ट प्रेमाने अर्पण केलेली असेल तर भगवंत ते स्वीकार करतात. खरं जर पाहिलं तर भगवंतांना कुठल्याही गोष्टीची गरज नाही. आज आपण पाहतो जगन्नाथपुरीमध्ये भगवंत रोज 56 भोग खातात, परंतु आज त्या ठिकाणी भगवंतांना खडी साखर पण मिळत नाही. काय, जगन्नाथपुरीमध्ये आज जगन्नाथांना खडी साखर सुद्धा खायला मिळत नाही, केवळ त्या ठिकाणी धूप दीप आणि चामरी एवढ्याच गोष्टी आरतीच्या रूपामध्ये जगन्नाथांना मिळतात. त्या मानाने आपले गोविंदजी लईच भाग्यवान आहेत. एवढा सर्व लॉकडाऊन असून सुद्धा इथं भगवंतांना पोट भरून खायला मिळते, परंतु तिकडं जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथांना खडी साखर पण खायला नाही, सर्व पूर्णपणे बंद केलेलं आहे. तर या प्रसंगावरून आपल्याला हे पाहायला मिळतं की भगवंत दाखवून देतात की तुमच्या सेवेची मला गरज नाही. गरज कोणाला आहे, आपल्याला गरज आहे. गरज भगवंतांच्या सेवेची खरी आपल्याला आहे. भगवंतांना तुम्हीच त्यांची सेवा करावी, मगच भगवंतांची सेवा पूर्ण होईल किंवा त्यांचं पोट भरेल ही गोष्ट या ठिकाणी. तर भगवंतांना आपल्या सेवेची गरज नाही, आपल्याला भगवंतांच्या सेवेची गरज आहे. हे जर आपल्याला समजलं तर मग भगवंतांची महिमा आपल्याला कळू शकते. तर या प्रसंगावरून आपल्याला हे दिसून येत आहे की भगवंत ज्यावेळी भक्ताकडून एखादी गोष्ट स्वीकार करतात तर त्यावेळी त्याच्या बदल्यामध्ये भगवंत काय देतात हे आपल्याला या श्लोकावरून पाहायला मिळतं. हरे कृष्ण. तर कोणाला काय शंका प्रश्न आहेत का आजच्या या विषयावर? हरे कृष्ण. ग्रंथ श्रीमद भागवतम की जय. श्री प्रभुपाद की जय.